रसिक जन हो नमस्कार। अभिजीत जोशीकृत कृणाल म्युझिक प्रस्तुत अमृताची गोडी या कार्यक्रमात आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। आपला महाराष्ट्र हा अनेक साधुसंतांच्या सत्कार्याने, त्यांच्या आशीर्वादाने अतिशय वैभव संपन्न व भगवंताशी एकरूप झालेला आहे। अनेक पुण्यात्म्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्म घेऊन या महाराष्ट्राला खऱ्या अर्थी महाराष्ट्र बनविले। या महाराष्ट्राचा इतिहास जर आपण पाहिला तर हा महाराष्ट्र घडविण्यात 16व्या शतकातील महान अशा संत महात्म्यांना अग्रणी स्थान प्राप्त होईल। याच शतकात श्री संत ज्ञानेश्वर तुकारामांसारखे संत कवी जन्माला आले। आपल्या प्रतिभामय शक्तीतून त्यांनी समाज प्रबोधनाचे कार्य केले। रसिक हो, आज आपण याच संत कवींनी रचलेल्या व अमृता इतक्याच गोड असलेल्या त्यांच्या काही निवडक अभंगांची ही अमृतवाणी ऐकूया।